चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखरेच्या देशांतर्गत वाहतुकीवरील 5% अधिभार रेल्वेकडून रद्द। देशांतर्गत बाजारपेठेत प्रत्येक महिन्याकाठी साखरेची मोठी विक्री होते। कारखाना कार्यस्थळापासून ही साखर देशभर पोहोचवण्यासाठी रेल्वे एक प्रमुख साधन आहे। साखरेच्या या देशांतर्गत वाहतुकीवर असणारा 5% अधिभार रेल्वेनं रद्द केला आहे। याचा फायदा व्यापारी आणि साखर कारखान्यांना होणार आहे। कोल्हापूर रेल्वे गुड्स यार्डचे CGS LN मेश्राम म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापुरातून रेल्वेद्वारे होणारी साखरेची वाहतूक कमी झाली आहे। रेल्वेनं दिलेल्या सवलतीचा साखर व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा। अलीकडच्या काळात साखर वाहतुकीला ट्रक्स आणि इतर साधनंही उपलब्ध झाल्यानं रेल्वेद्वारे होणारी वाहतूक आणि त्यातून मिळणारा महसूल कमी होऊ लागला आहे। पावसाळ्यातील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात मालवाहतूक कमी असते। मालवाहतुकीच्या भाड्याद्वारे महसूल वाढावा यासाठी रेल्वे दरवर्षी साखरेच्या वाहतुकीवर 15% सवलत देते। ही सवलत यंदा 1 ऑक्टोबरनंतर म्हणजेच साखरेच्या नव्या हंगामातही सुरू राहणार आहे। त्याचबरोबर रेल्वे मिनी रेक आणि 2 पॉइंट साखरेच्या वाहतुकीसाठी आकारला जाणारा 5% अधिभारही रेल्वेनं रद्द केला आहे। एक रेक म्हणजे रेल्वेच्या 42 वाघिणी किंवा डबे, त्यातून 26,000 टन साखरेची वाहतूक होते। मिनी रेक म्हणजे रेल्वेच्या 21 वाघिणी, तर 2 पॉइंट म्हणजे रेल्वेतून नेली जाणारी साखर 200 किलोमीटरच्या आत 2 ठिकाणी उतरवणे। मिनी रेक आणि 2.1द्वारे साखरेची वाहतूक करताना रेल्वेला कमी भाडं मिळतं, त्यामुळं या 2 प्रकारच्या वाहतुकीवर 5% अधिभार आकारला जात होता।